जिज्ञासो आणि साधक बंधू भगिनींनो, माझे गुरु परमपूज्य भक्तराज महाराज यांना वंदन करून मी विषयाला सुरुवात करतो. आनंद प्राप्ती हा प्राणी मात्रांच्या जीवनाचा एक हेतू असतो, एकमेव हेतू असतो. आपण जे सगळं काही करतो तर ते आपल्या आनंद प्राप्तीसाठी, परंतु तो आनंद कसा मिळवायचा हे आपल्याला कुठे शिकवतात का? आपण शाळेत जातो, महाविद्यालयात जातो, काय शिकवतात आपल्याला? इतिहास, भूगोल, गणित, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, खूप काही 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 शिकवतात, परंतु आनंद कसा मिळवायचा हे मात्र कुठे शिकवत नाहीत. विज्ञान नाही शिकवू शकत, कोण शिकवू शकतं? तर अध्यात्मशास्त्र. आता हा जो अध्यात्म विषय आहे तर त्याचे दोन अंग आहेत. एक अंग आहे तर ते म्हणजे तात्विक अंग. आपण गीता, महाभारत, रामायण, पुराणं, वेद, उपनिषद, भागवत, योग वासिष्ठ, ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे ग्रंथांचा जो काही अभ्यास करतो ते झालं अध्यात्माचं तात्विक अंग. आणि दुसरं जे अंग आहे तर त्याला प्रायोगिक अंग म्हणतात. काहीतरी त्याच्यात कृती करायची असते आपल्याला, तर हे ते प्रायोगिक अंग आहे. जी कृती आपण करतो तर त्याला साधना म्हणतात. मग साधना, साधना म्हणजे काय? तर सर्वोच्च आनंद सातत्याने मिळावा म्हणून दररोज काही तास तरी, 3-4 तास तरी आपण जी कृती करायची असते तर तिला साधना असं म्हणतात. आता साधनेचा सिद्धांत काय आहे? एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग. पृथ्वीच्यातली लोकसंख्या किती असेल? जवळजवळ 600 कोटी तरी आहे. म्हणजे ईश्वर प्राप्तीचे जवळजवळ 600 कोटी तरी मार्ग आहेत. परंतु हे माहिती नसल्यामुळे काय होत असतं? मग साधनेच्या संदर्भात साधारणतः 4 तऱ्हेच्या चुका झालेल्या दिसून येतात. पहिली चूक म्हणजे स्वतःच्या मनाने साधना करणं, आणि दुसरी एक चूक करतात ते म्हणजे सांप्रदायिकता. तिसरी चूक काय आढळून येते? गुरु करणं. अरे, आपण गुरुनं करायचं नसतं तर गुरुने शिष्य म्हणून आपला स्वीकार करायचा असतो. आपल्याला कळतं का की एखादे खरोखर संत आहेत का, या खरंच गुरुपराचे अधिकारी आहेत का? आणखीन चौथी चूक काय आहे? चौथी चूक आहे मी साधक आहे असं वाटणं. स्वतः स्वतःला सर्टिफिकेट देतात की मी साधक आहे. मग साधना कुठची करायची, कोणाची करायची, का करायची हे आपण समजून घेऊया. आपल्याकडे तर बरेच मार्ग आहेत ना. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. तर आता कर्मयोग आहे सगळ्यात कनिष्ठ. ज्ञानयोग जो दुसरा मार्ग आहे तो तर काही आपल्याला पेलत नाही. मग आता उरलं काय? तर भक्ती मार्ग. कलियुगात आपल्या सगळ्यांसाठी हा मार्ग सगळ्यात सोपा, जवळचा असा आहे. परंतु भक्तियोगात तर 33 कोटी देव सांगितलेले आहेत ना. मग कुठच्या देवाची आपण उपासना करायची त्याचाही विचार करायला नको. देवाने इतकं सोपं केलेलं आहे, आपल्याला अशा कुळात जन्माला घातलेलं आहे की त्या कुळाची कुलदेवी किंवा कुलदेव हे आपल्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी देवता आहे. मी विचारच करायला नको. जन्मतः आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे की आपण कोणाची साधना करावी. म्हणजे योग्य साधना कुठची करायची? तर आता भक्तिमार्गाप्रमाणे तुमचा जो कुलदेव कुलदेवी असेल तर त्याची किंवा तिची साधना करायची. परंतु तोच काही शेवट नाही आहे साधनेचा. प्रत्येक मार्गाने काय सांगितलेलं आहे? कुठच्याही मार्गाप्रमाणे जा, कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो, प्रत्येकात शेवटी काय सांगितलं आहे की गुरुकृपेशिवाय सर्व व्यर्थ आहे. आपली खरी प्रगती जी होत असते ते गुरूंच्या संकल्पाने होते. तर आता ते गुरु असतात तर ते कार्य कुठच्या पातळीचं करतात? तर संकल्प आणि अस्तित्व. म्हणून गुरूंच्या मनात जेव्हा संकल्प येतो की माझ्या शिष्याची प्रगती हो, तेव्हा शिष्याची प्रगती झपाट्याने होते. तोपर्यंत आपण जे प्रयत्न केलेले असतात तर त्यांना विशेषाचा अर्थ नसतो. थोडीफार प्रगती होईल पण खूप नाही होणार, ईश्वर प्राप्ती तर होणारच नाही. म्हणून आपलं सगळी धावपळ कशासाठी असली पाहिजे? तर गुरुप्राप्ती लवकरात लवकर कशी होईल त्या दृष्टीने. इतकं महत्त्व आहे गुरुप्राप्तीचं, गुरुकृपेचं. मग गुरुप्राप्ती कशी करायची?
गुरुकृपेचा ओघ सातत्याने आपल्याकडे येत कसा राहील यासाठी आपण काय केलं पाहिजे हे कोण शिकवतो आपल्याला? तर गुरुकृपायोग शिकवतो. तर साधना करण्याबाबत मूलभूत तत्व आहेत, ती तत्व आपण समजून घेऊया. पहिलं तत्व आहे अनेकातून एकात जाणं. म्हणजे तुम्ही जी काही देवाची पूजा करत असाल तर अनेक देवांच्या ऐवजी चार पाच देवांकडे या, कुलदेव कुलदेवी गणपती वगैरे. अनेक देवळात जात असलात, सोमवारी शंकराचं देऊळ, मंगळवारी शुक्रवारीचं देवीचं देऊळ, गुरुवारी दत्ताचं देऊळ, तर एकाच देवळाकडे जायचं आहे जे तुमच्या कुलदेवाचं किंवा कुलदेवीचं आहे हे लक्षात ठेवा. दुसरं तत्व आहे स्थूलातून सूक्ष्मात जाणं. म्हणजे काय? तुम्ही जी मूर्तीची पूजा करता, फोटोची पूजा करता, याला स्थूलातली पूजा म्हणतात. तर त्याच्याऐवजी मानस पूजा करायला लागा. शरीराने जे देवळात जाता, शरीराने जे तीर्थयात्रेला जाता, तर त्याच्याऐवजी मनाने जायचा प्रयत्न करा. हे का आवश्यक आहे? याचं कारण असं की ईश्वरी तत्व आहे ते सूक्ष्मतम आहे, आणि तुम्ही जर स्थूलात राहिलात कायमचे तर मग सूक्ष्मतम तत्वापर्यंत जाणं कठीण जाईल. ही जी मानस पूजा असते ती जरा तरी सूक्ष्मतर आहे. सूक्ष्मतर पूजेची देवळात जायची मनाने जर सवय लावलीत तर एक ना एक दिन कधीतरी त्या सूक्ष्मतम तत्वापर्यंत पोहोचणं तुम्हाला सहज शक्य होईल. तिसरं तत्व आहे पातळीप्रमाणे साधना. म्हणजे काय? कलियुगातला जो मनुष्य प्राणी आहे तर त्याची हल्लीची पातळी किती? 20%. मी 20% सत्वगुण त्याच्यात आहे, 30% रजगुण आणि 50% तमगुण आहे. आणि म्हणूनच अशा धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी फार थोडे लोक येतात. हल्ली तर कलियुगच आहे, 20%वाल्यांचं जीवन कसं असतं, स्वतःला सुख कसं मिळेल? मी सिनेमाला जा, नाटकं पहा, खाद्यपदार्थ निनळे खा, गप्पा गोष्टी करा, टेलिव्हिजनचे कार्यक्रम पहा, केबलचे कार्यक्रम पहा, हेच त्याचं जीवन. तो देवाचा, ईश्वराचा, ईश्वर प्राप्तीचा विचारच करू शकत नाही. तुम्ही आज बहुसंख्येने जे आलेले आहात तर तुम्ही 30% पातळीचे आहात. म्हणजे देवाची पूजा, देवळात जाणं, पोथी वाचणं, तीर्थयात्रा करणं सगळ्याचा कंटाळेल. कंटाळा आला की समजा तुम्ही 40% पातळीला आलाय. आता तुम्ही साधनेच्या अनेकात न अडकता एक नाम घेऊ शकता. नामाचा अधिकार तुम्हाला प्राप्त झालाय. मग नाम घेता घेता नाम वाढवायचं टप्प्याटप्प्याने, 24 तास होईल असं करायचं, आणि मग तुमची पातळी जवळजवळ 50% इतकी होते. 50% पातळी झाली की मग तुम्ही सत्सेवेत उतरता. मग जवळजवळ 55% पातळीला आला की त्याला गुरुप्राप्ती होते. गुरुप्राप्ती झाली की पुढचा प्रवास बराच सोपा असतो. मग 60% पातळीला तन मन धनातल्या धनाच्या त्यागाला सुरुवात होते. आणि मग तो पुढे काय करतो? गुरुकृपा सातत्याने होत राहावी, गुरुकृपेचा ओघ अखंड वाहत राहावा आपल्याकडे, आणि मोक्षापर्यंत जाता यावं. म्हणून गुरु किंवा संत जे कार्य करतात म्हणजे धर्मप्रसाराचं, तर ते तो कार्य करायला लागतं आणि मग ईश्वराला वाटतं हा माझाच आहे. मग त्या ईश्वरी कार्याला, गुरूंच्या कार्याला, संतांच्या कार्याला आपण वाहून घेतलं आयुष्यभर की आयुष्यभर गुरुकृपा आपल्यावरती होत जाते आणि मग आपण मोक्षापर्यंत जातो. तर हे झालं सगळं स्तराप्रमाणे साधना. चौथं तत्व आहे वर्णाप्रमाणे साधना. वर्ण जाती नाही, जाती मनुष्य निर्मित आहे. आपण वर्णाचा विचार करतोय. चातुर्वर्ण मया सृष्ट्यम गुण कर्म विभाग अशा. आणि तुमच्याकडे जे काही आहे ते ईश्वराला अर्पण करा. बुद्धी आहे तर तुम्ही बुद्धीने अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास करून समाजाला शिकवा. हे झाले ब्राह्मण वर्णाची साधना. समाज संकट आलं एखादं तर प्रसंगी प्राण अर्पण करायला तयार राहा. हे झाले क्षत्रिय वर्णाची साधना. चांगल्या पद्धतीने कामधंदा करा, पैसे मिळवा आणि मग ते सत्साठी अर्पण करा. ही झाली वैश्यवर्णाची साधना. आणि तुमच्याकडे बुद्धी नाही, प्राण अर्पण करायला घाबरताय, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर शरीर तरी आहे ना, शरीराने सेवा करा, तरी तुम्हाला ईश्वराची प्राप्ती निश्चित होईल. ही तत्व लक्षात ठेवा. त्याप्रमाणे साधना करायचा प्रयत्न करा, तरच मनुष्य जन्माचं काहीतरी सार्थक करू शकाल. नाही तर लाखो जन्म गेले आत्तापर्यंत तर तसेच पुढचे लाखो जन्म जात राहतील.